नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. देशातल्या 2 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या प्रत्येक शहरात येत्या 5 वर्षात किमान 1 नागरी सहकारी बँक असली पाहिजे असं उद्दिष्ट ठेवावं असं आवाहन केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज केलं. नवी दिल्ली इथं आज सहकारिता महाकुंभ 2025 या शहरी सहकारी कर्जासंबंधीच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यासाठीचं मतदान उद्या होणार असून निवडणूक आयोगाकडून मतदानासाठी चोख व्यवस्था करण्यात आली आहे. या टप्प्यात 122 मतदारसंघासाठी मतदान होणार असून यासाठी 45,000 मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. उद्या सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होईल. राज्यातल्या 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला आजपासून सुरुवात झाली. 17 नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येतील. निवडणुकीसाठीचं मतदान 2 डिसेंबरला तर मतमोजणी 3 डिसेंबरला होणार आहे. सातारा जिल्ह्यात फलटण इथल्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी युवक काँग्रेसनं आज गिरगाव चौपाटी इथं निदर्शनं केली. युवक काँग्रेसचे अध्यक्ष उदय भानू चीव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 319 अंकांची वाढ झाली आणि तो 83,535 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 82 अंकांची वाढ नोंदवत 25,574 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.